समास 7 अधिभौतिक ताप। यामध्ये भूतांपासून होणारे ताप म्हणजे चराचरापासून निर्माण होणारे त्रास येतात। पंचमहाभूते, प्राणी, माणसे कशी दुःख देत असतात यांचे अत्यंत सुरेख वर्णन आहे। श्रीराम मागा झाले निरूपण, आध्यात्मिकाचे लक्षण, आता आदिभूतिक कोण सांगिजेल। सर्व भूतांचे निसंयोगे, सुख दुःख उपजो लागे, ताप होता मन भंगे, या नाव आदिभूतिक। अंग्या आणि काच कुहिरी, अवचटा लागे शरीरी, गांधी लयेऊन दंश करी, या नाव आदिभूतिक। मासी गोमासी मोहळ मासी, मुंगी तेल मुंगी डास दसी, सोट जळू लागे यासी, आदिभूतिक बोलिजे। अश्व वृषभ आणि खर, स्वान शूकर जंबुक मार्जर, ऐसी बहुविध क्रूर, या नाव आदिभूतिक। भिंती माळवदे पडती, कडे भुयेरी कोसळती, वृक्ष अंगावरी मोडती, या नाव आदिभूतिक। सीते वोठ तरकती, हात पावटा का फुटती, चिखल्या जिव्हाळ्या लागती, या नाव आदिभूतिक। अशन पानाची वेळे, उष्ण रसे जिव्हा पोळे, दात कसकरे आणि हरळे, या नाव आदिभूतिक। पराधेन बाळपणी, कुशब्द मार जाचणी, अन्न वस्त्रे वीण आळणी, या नाव आदिभूतिक। सासुरवास गालो रे, ठुणके लासणे चिमोरे, आले रुदन नधरे, या नाव आदिभूतिक। सुकता कान पिळती, का तो डोळा हिंग घालिती, सर्व काळ धारकी धरिती, या नाव आदिभूतिक। नाना रोग उद्भवले, जे आध्यात्मिकी बोलिले, वैद्य पंचाक्षरी आणिले, या नाव आदिभूतिक। नाना व्यथेचे निर्शन, वावया औषध दारुण, बळात्कारे देती जाण, या नाव आदिभूतिक। दरवडे घालून या जना, तष्कर करिती यातना, तेणे दुःख होय मना, या नाव आदिभूतिक। अग्नीचे निज्वाळे पोळे, दुःखे प्राणी हरंबळे, हानी जालिया विवळे, या नाव आदिभूतिक। ऐसा आग्न लागला, अथवा कोणी लाविला, हानी झाली का पोळला, या नाव आदिभूतिक। हरपे विसरे आणि सांडे, नासे गहाळे फुटे पडे, असाध्य होये कोणीकडे, या नाव आदिभूतिक। मैंद उचले खाणोरी, सुवर्ण पंथी भुररे करी, ठकू सिंतरू वरपे करी, वरपा घालिती। वीज पडे हीव पडे, प्राणी प्रजन्नी सापडे, का तो महापुरी बुडे, या नाव आदिभूतिक। मना सारिखा नसे संसार, कुरूप कर्कश्य स्त्री क्रूर, विधवा कन्या मूर्ख पुत्र, या नाव आदिभूतिक। नाना ग्रहे काळवार, काळ तिथी घात चंद्र, काळ वेळ घात नक्षत्र, या नाव आदि भूतिक बालू भुंके श्वानरडे पाली अंगावरी पडे नाना चिन्हे चिंता पवाडे या नाव आदि भूतिक बाहेरी निघता अपशकुन नाना प्रकारे विच्छिन्न तेणे गुणे भंगे मन या नाव आदि भूतिक प्राणी बंदी सापडला या तने वर पडा झाला नाना दुखे दुखवला या नाव आदि भूतिक कर्ण छेद घ्राण छेद हस्त छेद पाद छेद जिह्वा छेद अधर छेद या नाव आदि भूतिक सिसे पाजणे विष देणे अथवा शिरच्छेद करणे का पाया तळी घालणे या नाव आदि भूतिक मनुष्य हानी वित्त हानी वैभव हानी महत्व हानी पशु हानी पदार्थ हानी या नाव आदि भूतिक बाळपणी मरे माता तारुण्यपणी मरे कांता वृद्धपणी मृत्यसुता या नाव आदि भूतिक नाना कुवासे निर्भुजे नाना अपमाने लाजे नाना शोके प्राणी जिजे या नाव आदि भूतिक ऐसे सांगता अपार आहेत दुःखाचे डोंगर श्रोती जाणावा विचार आदि भूतिकाचा इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आदिभूतिकतापनिरूपणनाम समास सात्वा श्रीराम।